नमस्कार प्यारे दोस्तों, आप सुन रहे हैं डेली करंट अफेयर्स क्विज हिंदी भाषा का यह कार्यक्रम और मैं आरजे उद्धव आप सभी का इस कार्यक्रम में तहे दिल से स्वागत करता हूँ। चलिए बढ़ते हैं हमारे क्विज की ओर। पहली क्विज है, निम्नलिखित में से किस देश के मोहम्मद रुबेल हुसैन ने टेस्ट क्रिकेट से संन्यास की घोषणा की। फेसबुक पर उन्होंने अपनी संन्यास की घोषणा की और कहा कि वह युवाओं को बांग्लादेश का प्रतिनिधित्व करने का मौका देना चाहते हैं। अगली अपडेट क्विज है, अंतर्राष्ट्रीय लाल पांडा दिवस कब मनाया गया। सही जवाब है, हर साल प्रजाति के बारे में जागरूकता फैलाने के लिए 18 सितंबर को अंतर्राष्ट्रीय लाल पांडा दिवस मनाया जाता है जो विलुप्त तो होने के करीब है। अगली क्विज है, अंतर्राष्ट्रीय शांति दिवस कब मनाया गया। इसका सही जवाब है, हर साल 21 सितंबर को दुनिया भर में अंतर्राष्ट्रीय शांति दिवस मनाया जाता है। बढ़ते हैं अगली क्विज की ओर। किस फिल्म को ऑस्कर 2023 में भारत की आधिकारिक प्रविष्टि के रूप में घोषित किया गया था। सही जवाब है, गुजराती फिल्म छेलो शो को ऑस्कर 2023 के लिए भारत की आधिकारिक प्रविष्टि के रूप में घोषित किया गया है। यह फिल्म 14 अक्टूबर को सिनेमाघरों में रिलीज होगी। अगली क्विज है, एशिया पैसिफिक इंस्टीट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेवलपमेंट में किस देश की अध्यक्षता एक और वर्ष के लिए बढ़ा दी गई है। सही जवाब है, प्रतिष्ठित एशिया प्रशांत इंस्टीट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेवलपमेंट की भारत की अध्यक्षता को एक और वर्ष के लिए बढ़ा दिया गया है। अगली क्विज है, निम्नलिखित में से कौन सा देश महिला एशिया कप 2022 की मेजबानी करेगा। सही जवाब है, 2022 महिला एशिया कप का आयोजन 1 से 16 अक्टूबर तक बांग्लादेश के सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में किया जाएगा। अगली क्विज है, निम्नलिखित में से किस देश में भारत, फ्रांस और संयुक्त अरब अमीरात के बीच पहली त्रिपक्षीय विदेश मंत्रियों की बैठक आयोजित की गई थी। सही जवाब है, भारत, संयुक्त अरब अमीरात और फ्रांस ने संयुक्त राष्ट्र महासभा सत्र के इतर न्यूयॉर्क यूएस में अपनी पहली त्रिपक्षीय मंत्री स्तरीय बैठक की। अगली क्विज है, विश्व गुलाब दिवस कब मनाया गया। सही जवाब है, कैंसर रोगियों को आशा और साहस देने के लिए हर साल 22 सितंबर को विश्व गुलाब दिवस के रूप में मनाया जाता है। अगली क्विज है, विश्व अल्जाइमर दिवस कब मनाया गया। सही जवाब है, अल्जाइमर और डेमेंशिया के बारे में जागरूकता बढ़ाने के लिए प्रतिवर्ष 21 सितंबर को विश्व अल्जाइमर दिवस मनाया जाता है। अगली क्विज है, निम्नलिखित में से किस राज्य ने सीएम द हैसी वेब पोर्टल लॉन्च किया है। सही जवाब है, मणिपुर में मुख्यमंत्री एन बीरेन सिंह ने आम जनता से शिकायतों को प्राप्त करने के लिए इम्फाल में सीएम द हैसी नामक एक वेब पोर्टल शुरू किया है। प्यारे दोस्तों, हमारा डेली करंट अफेयर्स क्विज हिंदी भाषा का यह कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। मैं आरजे उद्धव आप सभी से लेता हूँ इजाजत। तब तक के लिए बने रहिए और सुनते रहिए हमारा प्यारा रेडियो, रेडियो एमपीएससी गुरु, स्प्रेड द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम एकेडमी। धन्यवाद।
Hello listeners and welcome to Daily Current Affairs Updates 27 September 2022. This is your RJ Priyanka and without any further delay I take you to the first daily update which belongs to the category of Important Day. World Tourism Day 27 September. Every year on September 27th, the world celebrates World Tourism Day. On this day in 1970, the United Nations World Tourism Organization's statutes were adopted, which are regarded as a watershed moment in the global tourism. This paved the way for the establishment of the UN World Tourism Organization 5 years later. On September 27, 1980, the United Nations World Tourism Organization, UNWTO, observed the first World Tourism Day as an international observance. The theme of World Tourism Day 2022 is Rethinking Tourism. Now let's move forward to our second daily update for today, which belongs to the category of National. Andaman and Nicobar Islands become India's first Swachh Sujal Pradesh. Gajendra Singh Shekhawat, Union Jal Shakti Minister, has declared Andaman and Nicobar Islands to be India's first Swachh Sujal Pradesh. He presented the certificate to Lieutenant Governor Admiral D.K. Joshi at a function in Port Blair. With this achievement, all villages on the Andaman and Nicobar Islands have been certified as ODF plus open defecation free and have received the Har Ghar Jal certification. The Union Minister congratulated everyone on the island on their outstanding achievement. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of awards. Swati Piramal conferred with Top Friend Civilian Honor. Dr. Swati Piramal, a prominent Indian scientist and industrialist, has been awarded France's highest civilian honor, the Chevalier de la Légion d'Honneur, or Knight of the Legion of Honor, for her contributions to business and industry, science and medicine, and strengthening Indo-French ties. Piramal, 66, is the vice chairperson of the Piramal Group, a business conglomerate based in Mumbai that has interests in pharmaceuticals, financial services, real estate, and glass packaging. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of international. China and UAE to join hands on moon rover missions. The Mohammed bin Rashid Space Center, MBRSC of the United Arab Emirates, recently announced a partnership with China's space agency to land a rover on the moon in future lunar missions. The MBRSC revealed in a tweet that the rover will be delivered to the lunar surface aboard a China National Space Administration CNSA lander. The UAE is currently working on launching a rover named Rashid to the moon later this year as part of the Emirates' lunar mission in a lander developed by the Japanese company iSpace. Now let's move forward to the fifth daily update, which belongs to the category of national. USAID and UNICEF launch series titled Dur Se Namaste. At a ceremony in New Delhi, the US Agency for International Development, USAID, and UNICEF launched the Doordarshan and YouTube series titled Dur Se Namaste. Dur Se Namaste is a new television series that promotes healthy behaviors in the aftermath of a pandemic. It is a fictional Hindi series created in an educational entertainment format that highlights the challenges of a post-pandemic world and encourages the adoption of healthy behaviors and practices. Every Sunday from 11 a.m. to 12 p.m., the show will air. Now let's move forward to our sixth daily update, which belongs to the category of miscellaneous. Kashmir gets its first multiplex in Srinagar. Manoj Sinha, the Lieutenant Governor of Jammu and Kashmir, inaugurated Kashmir's first multiplex in the Sonwar area of Srinagar. After a three-decade absence, cinemas have returned to Kashmir. Inaugurated Inox Multiplex Theatre in Srinagar, congratulations to the people. Sri Vijayadhar and Inox Group. A major socio-economic revolution is sweeping through Jammu and Kashmir in the last 3 years. It is a reflection of a new dawn of hope, dreams, confidence and aspirations of people, Sinha posted on Twitter. Inox designed the multiplex, which has 3 movie theaters with a total capacity of 520 seats. Now let's move forward to our 7th daily update, which belongs to the category of state. India's first lithium-ion cell factory inaugurated in Andhra Pradesh. Rajiv Chandrasekhar, Minister of State for Electronics and Information Technology, has inaugurated the pre-production run of India's first lithium cell manufacturing facility in Tirupati, Andhra Pradesh. Munoth Industries Limited, based in Chennai, spent rupees 165 crores to build this cutting-edge facility. The plant currently has a capacity of 270 megawatts and can produce 20,000 cells of 10Ah capacity per day. These cells are used in power banks and their capacity is approximately 60% of India's current requirement. Now let's move forward to our 8th daily update, which belongs to the category of defense. Indian Air Force set to retire Abhinandan's MiG-21 squadron. According to sources, the Indian Air Force is planning to retire its Srinagar-based MiG-21 squadron, Sword Arms, of which the wing commander Abhinandan Vardhaman was a member when he shot down a Pakistani F-16 combat aircraft a day after the Balakot strike in February 2019. Sword Arms is one of the organization's 4 remaining squadrons of aging MiG-21 fighter planes. According to defense sources, the number 51 squadron will be retired by the end of September as planned. According to them, the remaining 3 MiG-21 squadrons will be phased out by 2025. Now let's move forward to our ninth daily update, which belongs to the category of agreement. Google Cloud and NASSCOM tie up to skill students for entry-level cloud jobs. Google Cloud announced the first cohort of its computing foundations with Kubernetes course, which was developed in collaboration with Future Skills Prime and IT Ministry and NASSCOM Digital Skilling Initiative. The goal of the beginner-level course is to give participants hands-on experience with cloud computing, cloud basics, big data, and machine learning, ML. The course will provide hands-on training through the Google Cloud Skills Boost platform for a variety of career paths such as IT infrastructure, data analytics, and cloud-native application development. Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of state. CM of Manipur N. Biren Singh introduced web portal CM the High Sea. In Manipur, Chief Minister N. Biren Singh launched a web portal in Imphal to receive public complaints and grievances. The web portal is called CM the High Sea, Inform to CM, and the public can use it to file complaints by logging on to the website. Complainants can also track the progress of their complaints. The Public Grievances Redressal and Anti-Corruption Cell, based at the CM Secretariat, will use the portal to communicate with the relevant departments in order to resolve public grievances within a reasonable time frame. So with this daily update, we finish our today's daily current affairs updates, 27 September 2022. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you. Hello listeners and welcome to Daily Current Affairs Quiz, 27 September 2022. This is your RJ Priyanka and without any further delay, I take you to the first question of today's quiz. So the first question is, Mohammad Rubel Hussein of which of the following country recently announced his retirement from Test cricket? The correct answer for the question is Bangladesh pacer Rubel Hussein announced his retirement from Test cricket. Talking to Facebook, he announced his retirement and said that he wanted to give youngsters a chance to represent Bangladesh. Now let's move forward to question number 2. When the International Red Panda Day was observed? The correct answer for the question is, every year International Red Panda Day is celebrated on September 18 to spread awareness regarding yet another species that is near extinction. Now let's move forward to question number 3. When the International Day of Peace was observed? The correct answer for the question is, each year, the International Day of Peace is observed around the world on 21st September. Let's move forward to question number 4. Dash Film was announced as India's official entry to Oscars 2023. The correct answer for the question is, the Gujarati film Chello Show has been announced as India's official entry to the Oscars 2023. The film is set to release in theaters on October 14. Now let's move forward to question number 5. The presidency of the Asia Pacific Institute of Broadcasting Development of which country has been extended for one more year? The correct answer for the question is, India's presidency of the prestigious Asia Pacific Institute of Broadcasting Development, AIBD, has been extended for one more year. Now let's move forward to question number 6. Which of the following country is set to host Women's Asia Cup 2022? The correct answer for the question is, the 2022 Women's Asia Cup will be held at the Silhet International Cricket Stadium in Bangladesh from October 1 to 16. Now let's move forward to question number 7. In which of the following country, the first trilateral foreign ministers meeting between India, France and the UAE was held? The correct answer for the question is, India, the UAE and France have held their first trilateral ministerial meeting at New York, USA on the sidelines of a UN General Assembly session. Now let's move forward to question number 8. When the World Rose Day was observed? The correct answer for the question is, Every year, September 22nd is celebrated as World Rose Day to give the cancer fighters hope and courage. Now let's move forward to question number 9. When the World Alzheimer's Day was observed? The correct answer for the question is, World Alzheimer's Day is observed annually on September 21 to raise the awareness about Alzheimer's and dementia. Now let's move forward to the 10th and last question of today's quiz. Which of the following state has launched CM the High C web portal? The correct answer for the question is, in Manipur, a web portal named CM the High C was launched by Chief Minister N. Biren Singh at Imphal to receive complaints and grievances from the general public. So with this question, we have now come to an end of today's episode of Daily Current Affairs Quiz, 27 September 2022. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off. Thank you.
नमस्कार. चालू घडामोडी या सत्रात मी आरजे तेजल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजची पहिली घडामोड. उपराष्ट्रपती श्री जगदीप धनकर यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय जीवनदर्शन और संयुक्तिकता खंड 5 नवी दिल्ली येथे प्रकाशित झाला. त्यानिमित्ताने पंडित दीनदयाळ यांच्या विचारांचे समकालीन काळातील महत्त्व अधोरेखित झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माजी केंद्रीय मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुस्तकाचे मुख्य संपादक डॉ बजरंगलाल गुप्ता आणि त्यांच्या टीमच्या आधुनिक भारतातील आघाडीच्या नेत्यांवरील हे चांगले संशोधन केलेले 5 खंड प्रकाशित केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केले. यानंतरची घडामोड आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम 2019 अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण कार्यक्रम सुरू करत आहे. याद्वारे शहरांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांच्या कृतींवर आधारित क्रमवारी लावली जाईल. रँकिंग केवळ वेगवेगळ्या डोमेनमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींवर आधारित असेल. 2025 ते 2026 पर्यंत वायू प्रदूषण 40% कमी करण्यासाठी NCAP चा एक भाग म्हणून तयार केलेल्या शहर कृती योजना लागू करण्यासाठी स्वच्छ वायू सर्वेक्षण देशातील 131 शहरांची क्रमवारी लावण्यात येईल. वळूया पुढील बातमीकडे. भारतीय लष्कर आणि डिफेन्स जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंट यांनी संयुक्तपणे उत्तर सिक्कीममध्ये भारतातील अशा प्रकारचे पहिले हिमस्खलन मॉनिटरिंग रडार स्थापित केले. हिमस्खलन शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रडारचा वापर भूस्खलन शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हिमालयीन प्रदेशात भारतीय सैन्याला भेडसावणाऱ्या हिमस्खलनाच्या धोक्यांचा अंदाज आणि कमी करण्यात गुंतलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या शाखा DGRE द्वारे हिमस्खलन रडारवर कार्यान्वित केले गेले. हिमस्खलन सुरू झाल्यास स्वयंचलित नियंत्रण आणि चेतावणी उपाय सक्षम करणाऱ्या अलार्म सिस्टमशी रडार देखील जोडलेले आहे. तज्ज्ञांद्वारे भविष्यातील विश्लेषणासाठी कार्यक्रमाच्या प्रतिमा आणि व्हिडिओ स्वयंचलितपणे रेकॉर्ड केले जातात. आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे म्हणजे सिक्कीमची राजधानी गंगटोक, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आणि सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद हे होय. 2023 ब्रेकथ्रू पुरस्कार विजेते मूलभूत भौतिकशास्त्र, जीवनविज्ञान आणि गणितातील त्यांच्या खेळ बदलणाऱ्या शोधांसाठी ओळखले गेलेले तसेच स्वतःच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे डॅनियल ए. स्पिलमन यांना सैद्धांतिक, संगणक विज्ञान आणि गणितातील अनेक शोधांसाठी 2023 ब्रेकथ्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतरची बातमी आहे. अमेझॉन भारतात आपला पहिला सौर प्रकल्प स्थापन करत आहे. अमेझॉनने सांगितले की त्यांचे पहिले सौर फार्म भारतात स्थित असेल. राजस्थानमध्ये 420 मेगावॅट क्षमतेचे 3 सौर ऊर्जा प्रकल्प बांधले जातील. अमेझॉनने अनुक्रमे 210 मेगावॅट आणि 110 मेगावॅटच्या प्रकल्पांना रिन्यू पॉवर आणि ब्रुकफील्ड रेन्युएबल्स सोबत करार केला. अँप एनर्जी इंडिया अक्षय ऊर्जा उत्पादक कंपनीने अमेझॉनच्या भारतासाठीच्या योजनांचा एक भाग म्हणून राजस्थानमधील 100 मेगावॅट सौर ऊर्जा सुविधेतून अमेझॉनला RE विकण्यासाठी वीज खरेदी करार PPA केला आहे. 2023 अखेरीस भादिया राजस्थान येथील सुविधा पूर्णपणे कार्यान्वित होईल. 1 गिगावॅट उपयुक्तता आकाराचे प्रकल्प देखील अँपद्वारे विकसित केले जात आहे. या सौर ऊर्जा सुविधेमुळे 1,13,645 टन घातक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेसोज आहे, तर ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी आहेत. यानंतरची बातमी आहे, परकीय थेट गुंतवणूक अर्थात FDI म्हणजे जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या देशातील व्यावसायिक घटकामध्ये आपली मालकी नियंत्रित करते. FDI मुळे परदेशी कंपन्या इतर देशातील दैनंदिन कामकाजात थेट सहभागी होतात. याचा अर्थ ते केवळ पैसेच सोबत आणत नाहीत तर ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान देखील आणतात. सामान्यत जेव्हा एखादा गुंतवणूकदार परदेशी व्यवसाय ऑपरेशन स्थापित करतो किंवा परदेशी कंपनीत मालकी स्थापित करतो किंवा स्वारस्य नियंत्रित करतो यासह परदेशी व्यवसाय मालमत्ता संपादन करतो तेव्हा FDI आकारास येते. आर्थिक सुधारणा आणि व्यवसाय सुलभतेमुळे चालू आर्थिक वर्षात भारत 100 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करण्याच्या मार्गावर असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं. 2021-22 भारताला US$ 83.6 अब्ज म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. यानंतरची बातमी आहे, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कंपनी अर्थात ESIC हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज हैदराबादचे डीन डॉक्टर एम श्रीनिवास यांची नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर श्रीनिवास हे यापूर्वी एम्स दिल्ली येथे प्राध्यापक होते. 2016 हैदराबादमधील ESIC हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होण्यापूर्वी ते प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक होते. एम्स दिल्लीची स्थापना 1956 झाली. एम्स दिल्लीचे प्रथम संचालक होते बीबी दीक्षित. यानंतरची बातमी आहे, रेलटेलचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. संजय कुमार यांनी यापूर्वी रेलटेल येथे संचालक नेटवर्क प्लॅनिंग आणि मार्केटिंग अर्थात NPMचे कार्य केले आहे. संचालक प्रकल्प ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स ही त्यांची अतिरिक्त जबाबदारी होती. अलाहाबाद विद्यापीठाने कुमार यांना इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी दिली, तर गुरुग्राममधील व्यवस्थापन विकास संस्थेने त्यांना व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका प्रदान केली. त्यांना सुमारे 30 वर्षांचा रेल्वे मार्ग संचालन प्रकल्प व्यवस्थापन विपणनाचा विविध अनुभव आहे. ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनियर्सचे अधिकारी आहेत. सेवा निर्यात करणे, आंतरराष्ट्रीय बोली आणि करारांमध्ये भाग घेणे यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करण्यावर त्यांना लक्ष केंद्रित करायचे आहे असे त्यांनी नमूद केले. रेलटेलसाठी त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांबद्दल कुमार म्हणाले की ते त्यांच्या सेवा आणि प्रकल्पांच्या ऑफरचा विस्तार करण्यासाठी चालू वाढ, विविधीकरण आणि आधुनिकीकरणाची गती कायम ठेवतील. रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे नाव लक्षात ठेवणे आता गरजेचे आहे. यानंतरची घडामोड आहे, डॉक्टर राजीव बहल आरोग्य संशोधन विभागाचे सचिव असलेले आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMRचे नवीन महासंचालक म्हणून 3 वर्ष कार्यरत असतील. बहल सध्या जिनिव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेत म्हणजे WHO मध्ये माता, नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य तसेच वृद्धत्व विभागावरील संशोधनाचे प्रमुख आहेत. ICMRचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ICMRची स्थापना भारत सरकारने 1911 केली होती. यानंतर जाणून घेऊया अर्थविषयक बातमी. UKच्या 50 वर्षातील सर्वात मोठ्या कर कपातीला बाजाराच्या प्रतिसादामुळे डॉलरच्या तुलनेत पाऊंड विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचला. स्टर्लिंगने सुरुवातीच्या आशियाई व्यापारात जवळजवळ 1.03 डॉलरवर घसरण केली. डॉलरच्या तुलनेत पाऊंड हे कमी राहिल्यास डॉलरमध्ये किंमत असलेल्या तेल आणि वायूसारख्या वस्तूंची आयात अधिक महाग होईल. या व्यतिरिक्त इतर आयात केलेल्या वस्तू लक्षणीयरित्या महाग होतील, ज्यामुळे महागाई वाढेल. या दशकात मुळात महागाई सर्वोच्च दराने चालू आहे. या व्यतिरिक्त अशी चिंता आहे की सरकारच्या अब्जावधी कर्ज घेण्याच्या आणि कर कमी करण्याच्या योजनांमुळे वाढत्या महागाईला चालना मिळेल. बँक ऑफ इंग्लंडला व्याजदर आणखी वाढण्यास चालना मिळेल. UKच्या अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे पाऊंडवर परिणाम झाला, परंतु डॉलरच्या वाढीमुळे पाऊंडवर दबाव दिसून आला. इतर चलने डॉलरच्या तुलनेत कमी होत आहेत आणि मंदीच्या शक्यतेच्या चिंतेमुळे युरोने US चलनाच्या तुलनेत नवीन 20 वर्षांच्या निचांकी पातळीला गाठले आहे. यापुढील घडामोड आहे. छत्तीसगढ सरकारने महिला सुरक्षेसाठी हमार बेटी हमार मान म्हणजे आमची बेटी आमचा सन्मान या नावाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करणे, महिलांशी संबंधित गुन्ह्यांची नोंदणी करणे आणि तपासाला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन कायदेशीर हक्क, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, लैंगिक छळ, शोषण, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाशी संबंधित गुन्हेगारी विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन करतील. हमार बेटी हमार मान या मोहिमेअंतर्गत एक हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी केला जाईल. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आहेत तर छत्तीसगड या राज्याचे राज्यपाल अनुसुईया उइके हे आहेत. यानंतरची घडामोड आहे. भारतातील सर्वाधिक स्थित असलेल्या जिल्हा लेह बँकिंग ऑपरेशन्सचे 100% डिजिटायझेशन साध्य झाले. केंद्रशासित प्रदेश स्तरीय बँकर्स समिती लडाख भारतीय रिझर्व्ह बँकेने या जिल्ह्यातील बँकर्सचा सत्कार केला. लेह जिल्ह्यातील एका वर्षाच्या अल्प कालावधीत सर्व कार्यरत बँकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले. ऑगस्ट 2021 मध्ये केरळचा त्रिशूर जिल्हा हा देशातील पहिला पूर्णतः डिजिटल बँकिंग जिल्हा बनला होता. यानंतरची घडामोड आहे. IT मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की देशभरातील प्रत्येक गावात 4G आणि 5G सेवांसाठी शेवटच्या टप्प्यावर नेटवर्क सुलभता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार जवळपास 30 अब्ज डॉलर गुंतवणूक करत आहेत. गावातील उद्योजकांची संपूर्ण इकोसिस्टीम तयार होत आहे. तरुणांच्या ऊर्जेला चांगल्या दर्जाची हायस्पीड डेटा कनेक्टिव्हिटी देशातील प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी विकासाच्या प्रवासाचा एक भाग बनत आहे. यानंतरची बातमी आहे. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1,165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 13 ऑक्टोबरऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान होईल. मतमोजणी 14 ऑक्टोबरऐवजी 17 ऑक्टोबरला होईल. राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगानं 7 सप्टेंबरला या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात सदस्य पदांसह थेट सरपंच पदाचा सुद्धा समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबरला 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात 3:00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. यानंतरची बातमी आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्याचा आरोग्य विभाग माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवत आहे. घरातली माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातल्या सर्व माता भगिनींनी आपल्या आरोग्याची अवश्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. या अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात 9 ते 2 या वेळेत 18 वर्षांच्या वयोगटातल्या महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधार कार्ड जोडणं यात समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. औरंगाबाद शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी 15 ऑगस्टला विश्वविक्रमी 1,18,000 वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण झाल्यानिमित्त औरंगाबाद शहरातील या उपक्रमात सहभागी विविध पर्यावरणी प्रेमी संस्था नागरिकांना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते औरंगाबाद इथं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. एका शहराला वृक्ष लागवडीच्या विक्रमाबद्दल पहिल्यांदाच गौरवण्यात येत असल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचे अध्यक्ष पवन सोळंकी यांनी यावेळी सांगितलं. गर्भवतींच्या मृत्यूची कारणं शोधून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा सांगली जिल्ह्यात मिरज शासकीय रुग्णालयात प्रारंभ करताना ते बोलले. या कार्यक्रमाला आशा कर्मचारी, आरोग्य अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. सांगली जिल्ह्यातल्या महिला तसंच मातांची आरोग्य तपासणी, आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा आणि त्या बाबतीतले जनजागरण अभियान सांगलीत राबवलं जात आहे. यापुढील घडामोड आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. येत्या 3 महिन्यात राणे यांनी स्वतःहून बांधकाम तोडावं, अन्यथा मुंबई महापालिकेला हे बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. यापुढील बातमी आहे, CUET अर्थात सामायिक विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचे निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केले. परीक्षार्थी आपला निकाल CUET.NTA.NIC.IN किंवा NTA.AC.IN या संकेतस्थळावर पाहू शकतात. हे निकाल डाउनलोड सुद्धा होतात. यावेळी प्रवेश परीक्षेला 6,07,000 जास्त उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी सुमारे 3,34,000 उमेदवारांनी परीक्षा दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी या चाचणीतल्या गुणांनुसार प्रवेश देण्याकरता विद्यापीठांनी विद्यार्थी स्नेही पोर्टल तयार करावं अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं दिल्या. यानंतरची बातमी आहे, नाना पालकर स्मृती समिती ही रुग्णसेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मोफत किंवा नाममात्र शुल्क घेऊन निवारा अन्न आणि औषधोपचार देणारी सेवाभावी संस्था आहे. समितीच्या पुढाकारानं मुंबईतल्या बोरिवली इथं डे केअर किमोथेरपी केंद्र सुरू करण्यासंदर्भात समिती तसंच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान प्रदान करण्यात आलं. जाणून घेऊया पुढील घडामोड. भारताच्या आघाडीच्या मुंबई शेअर बाजाराला यापुढे आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक सुवर्ण व्यवहार सुरू करण्यासाठी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने अंतिमतः मान्यता दिली. या प्रस्तावाला गेल्या 1 फेब्रुवारी तत्वतः मान्यता देण्यात आली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर काही व्यक्तिगत तर काही व्यावसायिक गुंतवणूकदार यांनी अशा प्रकारे सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक खरेदी विक्रीचे व्यवहार केले. याविषयी मुंबई शेअर बाजाराचे CBO समीर पाटील सेबीचे आभार मानताना म्हणाले की यामुळे सोन्याची गुणवत्ता, सोन्याच्या दरावरचं नियंत्रण तसंच व्यवहारांची पारदर्शकता राखता येईल. भारतात खऱ्या अर्थानं सुवर्ण व्यवहाराचे युग आणता येईल. यापुढील बातमी आहे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 10 YouTube चॅनलवर आणि त्यांच्या मार्फत प्रसारित झालेल्या 45 व्हिडिओंवर बंदी आणली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. हे यूट्यूब चॅनल चुकीची माहिती पसरवत आहेत तसंच मित्र राष्ट्रांशी संबंध तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला या गोष्टी हानिकारक आहेत. अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालय भविष्यात योग्य ती कारवाई करेल असं ठाकूर म्हणाले. वळू या पुढील बातमीकडे. भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरण 2015-20 पुढच्या 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून ही मुदतवाढ लागू होईल. अस्थिर जागतिक परिस्थिती, भूराजकीय पार्श्वभूमीवर निर्यात प्रोत्साहन परिषद आणि आघाडीच्या निर्यातदारांनी ही मुदत वाढवण्याची मागणी केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. यापुढील बातमी आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर SJ यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयर्ड जे ऑस्टिन यांची वॉशिंग्टन इथं भेट घेतली. धोरणात्मक आदान प्रदान, संरक्षण क्षेत्रातला व्यापार, लष्करी औद्योगिक क्षेत्रातलं सहकार्य यावर दोघांनी चर्चा केली. युक्रेनमधली परिस्थिती, हिंद प्रशांत क्षेत्र, समुद्र क्षेत्रातील आव्हान, स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य हा भारत अमेरिका संबंधांचा मोठा आधारस्तंभ आहे असं जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. डॉक्टर जयशंकर यांनी अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांची भेट घेतली. लवचिक पुरवठा साखळ्या, हिंद प्रशांत आर्थिक धोरण, उच्च तांत्रिक सहकार्य, सेमीकंडक्टर आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन यावर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. जिना रायमोंडो यांचं स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे असंही त्यांनी म्हटलं. वळू या पुढील घडामोडीकडे. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या बटपोरा इथं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी ठार केलं. त्याच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईत 1 जवान आणि 2 सामान्य नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती काश्मीरी पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक विजय कुमार यांनी दिली. वळू या पुढील बातमीकडे. भारत आणि नेपाळच्या सीमा सुरक्षा दलांची 6वी वार्षिक समन्वय बैठक काठमांडू इथं सुरू झाली. सीमेवरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे मार्ग शोधणं हा या बैठकीचा उद्देश आहे. सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक आणि नेपाळ सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक या बैठकीत सहभागी असतील. 3 दिवसांच्या या बैठकीत उभय सीमा सुरक्षा दलांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करण्यावर चर्चा होईल. वळूया पुढील घडामोडीकडे. अहमदाबाद इथं 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे महिला आणि पुरुष कबड्डी संघ सलामीचे सामने खेळण्यासाठी सज्ज आहेत. कर्णधार स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाच्या पहिल्या फेरीचा सामना हिमाचल प्रदेशशी होईल. महाराष्ट्र पुरुष संघासमोर तमिळनाडू संघ असेल. या स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्राच्या दोनही संघांनी पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव केला आहे. जाणून घेऊया आजची शेवटची घडामोड. भारूड विषयावर विद्या वाचस्पती ही पदवी मिळवलेले देखणे सर साहित्य क्षेत्रात एक उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध होते. वारकरी कीर्तनकार भारूडकार तसंच अनेकांना साहित्याच्या अभ्यासात वाचस्पती पदवीकरता मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक याबरोबरच पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि आध्यात्मिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. संत साहित्य आणि लोकवाङ्मयाचे गाढे अभ्यासक असणारे ज्येष्ठ भारूडकार डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. पुण्यातील शनिवार पेठेत त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी आणलं गेलं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. आज अशा पद्धतीने आपण चालू घडामोडींचा आढावा घेतला आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.
नमस्कार प्यारे दोस्तों, कैसे हैं आप? आप कुशल मंगल होंगे. इसी कामना से शुरू करते हैं डेली करंट अफेयर्स अपडेट हिंदी भाषा का यह कार्यक्रम. और मैं आरजे उद्धव आप सभी का इस कार्यक्रम में तहे दिल से स्वागत करता हूँ. चलिए बढ़ते हैं हमारे अपडेट की ओर. पहले अपडेट है विश्व पर्यटन दिवस यानी महत्वपूर्ण दिन के बारे में. 27 सितम्बर को मनाया गया विश्व पर्यटन दिवस. प्रतिवर्ष 27 सितंबर को दुनिया भर में मनाया जाता है. यह 1970 में इस दिन था जब संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संगठन की विधियों को अपनाया गया था, जिन्हें वैश्विक पर्यटन में एक मील का पत्थर माना जाता है. इसने 5 साल बाद UNWTO की स्थापना का मार्ग प्रशस्त किया. UNWTO ने पहले विश्व पर्यटन दिवस को 27 सितंबर 1980 को एक अंतर्राष्ट्रीय उत्सव के रूप में मनाया. विश्व पर्यटन दिवस 2022 का विषय रीथिंकिंग टूरिज्म है. बढ़ते हैं अगले अपडेट है राष्ट्रीय के बारे में. अंडमान और निकोबार द्वीप समूह भारत का पहला स्वच्छ सुजल प्रदेश बना. केंद्रीय जल शक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ने अंडमान और निकोबार द्वीप समूह को भारत का पहला स्वच्छ सुजल प्रदेश घोषित किया. पोर्ट प्लेयर में एक समारोह में उन्होंने उपराज्यपाल एडमिलर डीके जोशी को प्रमाण पत्र सौंपा. इस उपलब्धि के साथ अंडमान और निकोबार द्वीप समूह के सभी गाँवों को हर घर जल प्रमाण पत्र प्राप्त हुआ है और उन्हें ODF+ खुले में शौच मुक्त के रूप में सत्यापित किया गया है. केंद्रीय मंत्री ने इस उल्लेखनीय सफलता के लिए द्वीप पर सभी को बधाई भी दी. बढ़ते हैं अगले अपडेट है पुरस्कार के बारे में. स्वाति पिरामल को शीर्ष फ्रांसीसी नागरिक सम्मान से सम्मानित किया गया. प्रख्यात भारतीय वैज्ञानिक और उद्योगपति डॉक्टर स्वाति पिरामल को व्यापार और उद्योग, विज्ञान, चिकित्सा और भारत फ्रांस संबंधों को मजबूत करने के क्षेत्र में उनके योगदान के लिए फ्रांस के शीर्ष नागरिक सम्मान शेवेलियर डेला लीजियन डी होनोर या नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर से सम्मानित किया गया है. पिरामल मुंबई मुख्यालय वाले पिरामल समूह की उपाध्यक्ष है, जो फार्मास्यूटिकल, वित्तीय सेवाओं, रियल एस्टेट और ग्लास पैकेजिंग में रुचि रखने वाला एक व्यावसायिक समूह है. अगली अपडेट है अंतर्राष्ट्रीय के बारे में. चीन और UAE मून रोवर मिशन के लिए सहयोग करेंगे. UAE के मोहम्मद बिन रशीद स्पेस सेंटर ने हाल ही में भविष्य के चंद्र मिशन में चंद्रमा पर रोवर उतारने के लिए चीन की अंतरिक्ष एजेंसी के साथ अपने सहयोग की घोषणा की. एक ट्वीट में MBRSC ने खुलासा किया कि रोवर को चीन के राष्ट्रीय अंतरिक्ष प्रशासन द्वारा विकसित एक लैंडर पर सवार चंद्र सप्ताह पर पहुंचाया जाएगा. वर्तमान में UAE इस साल के लिए अंत में एमिरेट्स लूनर मिशन के तहत राशिद नामक एक रोवर को चंद्रमा पर लॉन्च करने पर काम कर रहा है, जिसे आईस्पेस नाम की एक जापानी कंपनी द्वारा विकसित लैंडर में रखा गया है. अगली अपडेट है राष्ट्रीय के बारे में. USAID और UNICEF ने दूर से नमस्ते शीर्षक से श्रृंखला लॉन्च की. US एजेंसी फॉर इंटरनेशनल डेवलपमेंट और UNICEF ने नई दिल्ली में आयोजित समारोह में दूरदर्शन और यूट्यूब श्रृंखला दूर से नमस्ते का शुभारंभ किया। दूर से नमस्ते एक नई टेलीविजन श्रृंखला है जो महामारी के बाद की दुनिया में स्वस्थ व्यवहार को बढ़ावा देती है। यह एक काल्पनिक हिंदी श्रृंखला है जिसे एक मनोरंजन शिक्षा रूप में विकसित किया गया है जो एक महामारी के बाद की दुनिया की चुनौतियों को उजागर करती है और स्वस्थ व्यवहार प्रथाओं को अपनाने को बढ़ावा देती है। कार्यक्रम का प्रसारण प्रत्येक रविवार को सुबह 11 बजे से दोपहर 12 बजे तक किया जाएगा। बढ़ते हैं अगली अपडेट है। श्रीनगर में काश्मीर को मिला पहला मल्टीप्लेक्स। जम्मू कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा ने श्रीनगर के सोनवार इलाके में कश्मीर के पहले मल्टीप्लेक्स का उद्घाटन किया। इसके साथ ही कश्मीर में सिनेमा हॉल 3 दशक के अंतराल के बाद वापस आ गया है। उन्होंने ट्वीट किया, श्रीनगर में आईनॉक्स मल्टीप्लेक्स थिएटर का उद्घाटन किया। श्री विजयधर और आईनॉक्स ग्रुप के लोगों को बधाई। पिछले 3 वर्षों में जम्मू कश्मीर में एक बड़ी सामाजिक आर्थिक क्रांति चल रही है। यह लोगों की आशा, सपनों, आत्मविश्वास और आकांक्षाओं की एक नई सुबह का प्रतिबिंब है। आईनॉक्स द्वारा डिजाइन किए गए मल्टीप्लेक्स में 3 मूवी थिएटर है जिनकी कुल क्षमता 120 सीटों की है। अगली अपडेट है राज्य के बारे में। आंध्र प्रदेश में भारत की पहले लिथियम आयन सेल फैक्ट्री का उद्घाटन किया गया। इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर ने आंध्र प्रदेश के तिरुपति में भारत की पहली लिथियम निर्माण सुविधा का प्री प्रोडक्शन रन लॉन्च किया है। यह अत्याधुनिक सुविधा चेन्नई स्थित मुनोज इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारा 165 करोड़ रुपए के परिव्यय से स्थापित की गई है। वर्तमान में संयंत्र की स्थापित क्षमता 270 मेगावाट है और प्रतिदिन 10 आवर क्षमता के 20,000 सेल का उत्पादन कर सकती है। इस सेल का उपयोग पावर बैंक में किया जाता है और यह क्षमता भारत की वर्तमान आवश्यकता का लगभग 60% है। अगली अपडेट की और ये अपडेट है, भारतीय वायुसेना करेगी अभिनंदन के MiG-21 स्काइड को सेवानिवृत्त। सूत्रों ने कहा कि भारतीय वायुसेना श्रीनगर स्थित अपने MiG-21 स्काइड स्क्वाड्स आर्म को रिटायर करने के लिए तैयार है जिसके विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ने फरवरी 2019 में बाला हमले के एक दिन बाद पाकिस्तान के एक F-16 लड़ाकू विमानों को मार गिराया था। स्क्वाड्स आर्म पुराने हो रहे हैं। MiG-21 लड़ाकू विमानों के उसके बचे हुए 4 स्क्वाडों में से एक है। रक्षा सूत्रों ने कहा कि नंबर 51 स्क्वाडन को सितंबर के अंत तक योजना के अनुसार सेवानिवृत्त किया जाना है। उन्होंने कहा कि MiG-21 के शेष 3 स्क्वाडों को 2025 तक चरणबद्ध तरीके से सेवानिवृत्त कर दिया जाएगा। बढ़ते हैं अगले अपडेट की ओर। प्रवेश स्तर की क्लाउड नौकरियों के लिए छात्रों को कुशल बनाने के लिए गूगल क्लाउड और नेस्कॉम का गठजोड़ हुआ। गूगल क्लाउड ने घोषणा की है कि उसने फ्यूचर स्किल्स प्राइम एक आईटी मंत्रालय और नेस्कॉम डिजिटल स्किलिंग पहल के सहयोग से कुबेरनेस पाठ्यक्रम के साथ अपने कंप्यूटिंग फाउंडेशन का पहला समूह लॉन्च किया है। शुरुआती स्तर के पाठ्यक्रम का उद्देश्य प्रतिभागियों को क्लाउड कंप्यूटिंग, क्लाउड बेसिक्स, बिग डेटा और मशीन लर्निंग का अनुभव करने का अवसर प्रदान करता है। पाठ्यक्रम आईटी इंफ्रास्ट्रक्चर, डेटा एनालिटिक्स, क्लाउड नेटिव एप्लीकेशन डेवलपमेंट सहित विविध कैरियर पथों के लिए व्यवहारिक शिक्षण गूगल क्लाउड किस्ट बूस्ट प्लेटफॉर्म के माध्यम से प्रदान करेगा। अगली अपडेट है यानी आखिरी अपडेट राज्य के बारे में। मणिपुर के मुख्यमंत्री एन बीरेन सिंह ने वेब पोर्टल सीएम द हैसी का शुभारंभ किया। मणिपुर में आम जनता के शिकायतों प्राप्त करने के लिए एक वेब पोर्टल का शुभारंभ मुख्यमंत्री एन बीरेन सिंह द्वारा इम्फाल में किया गया। वेब पोर्टल का नाम सीएम द हैसी सीएम को सूचित करे है और जनता वेबसाइट पर लॉग इन करने वेब पोर्टल में अपनी शिकायत कर सकती है। शिकायतकर्ता अपनी शिकायतों की स्थिति भी देख सकते हैं। मुख्यमंत्री सचिवालय में स्थित लोक शिकायत निवारण एवं भ्रष्टाचार निरोधी प्रकोष्ठ जनता की शिकायतों को निर्धारित समय में दूर करने के लिए संबंधित विभाग के साथ संपर्क स्थापित करने के लिए पोर्टल का उपयोग करेगा। प्यारे दोस्तों, डेली करंट अफेयर्स अपडेट हिंदी भाषा का यह कार्यक्रम यहीं पे समाप्त होता है। मैं आरजे उद्धव आप सभी से लेता हूँ इजाजत। तब तक के लिए बने रहिए और सुनते रहिए प्यारा रेडियो, रेडियो MPSC गुरु, स्प्रेड द नॉलेज पावर्ड बाय स्पीक टर्म एकेडमी।